रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर आ चुकी है, घर से लाइव बजाते रहो कहता है रेड एफएम। और जो है ना सबकी बजाते हैं अपने राइटिंग से, वो आज हमारे साथ है। मराठी मध्ये खूप जास्त सुंदर लिहिणारे आणि सगळ्यांना हसवणारे योगेश शिरसाट आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीच आपण बोलतोय।
हो अरे तसं होत आहे खरं तर, म्हणजे आपण इतके दिवस जे रडत होतो ना कि मला घरच्यांसाठी वेळ देता येत नाही, म्हणजे कामातच वेळ चाललाय सगळा, आणि आता वेळ मिळतोय तर बरेच लोक त्यासाठी रडतायत की बाहेर जाता येत नाही। अगदी
म्हणजे हो, आणि काहीच गरज नाही बाहेर जायची। म्हणजे आमच्या सोसायटी मधले पण अरे यार घरात बसून कंटाळा आलाय जरा फिरून येतो, उगाच जाऊन फिरून येतात मग पोलिसांचा मार खाऊन येतात आणि मग काहीतरी एक प्रिस्क्रिप्शन घेऊन जातात सोबत मेडिकलला चाललोय। काहीच गरज नाही बाहेर जाण्याची, काही छान घरात।
अगदी अगदी
आमच्या सोसायटीमध्ये भाजीपाला वाला येतोय 2 दिवसाआड, फळवाला येतो 1 दिवसाआड, आणि ते पुरेस आहे तसं। आता त्या लोकांची अवस्था मी समजू शकतो की ज्यांचं खरंच ज्यांचं हातावरचं पोट आहे, त्यांची वाईट अवस्था आहे। माझ्या परीने मी त्यांनाही मदत करतो, तेव्हा आमच्या शूटिंग मधले जे काही स्पॉट बॉईज वगैरे आहेत डेली वेजेसवर काम करणारे, सगळ्यांना फोन करून मी विचारपूस केली, कोणाला काही मदत हवी असली ती पण मी दिली माझ्या पद्धतीने सगळ्यांना। काही मेकअप आर्टिस्ट आहेत स्वतःहून मला मदत मागितली, मी त्यांनाही दिली। आपल्या परीने ज्यांना करणं शक्य त्यांना करतोच आपण, ज्यांची खरंच 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांच्यासाठी शासन पण काम करतंय आणि एक सेवाभावी संस्था पण पुढे येत आहेत।
वर्ल्ड लाफ्टर डे जो आहे ना तो आपण सेलिब्रेट करतोय आज योगेश शिरसाट यांच्या सोबत सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर। थोड्याच वेळात पुन्हा एकदा येते मी, त्यांच्याशी गप्पा अजून कंटिन्यू करूयात। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजात रहो।